श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तुकोबा म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनजी ज्ञान देव तुम्हायसे, मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळंगणे इतर तुळणे काय पाड, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायडोळी। आजच्या या सायंकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम केंद्रातील सद्भक्त शिंदेकाका माऊलींना हार अर्पण करतील। स्वामी माधवनाथांनी जे साधकांचं विश्व घडवलं त्यातील केंद्राच्या कार्याशी अविभाज्य असलेले असे शिंदेकाका गेले 30-35 वर्ष त्यांनी केंद्राच्या कार्याला झोकून दिलेलं आहे। 5% सात्विक मंडळींचं विश्व घडवावं असं एक स्वप्न स्वामींनी पाहिलं, त्यामधील हे एक मोठं कुटुंब। शिंदेकाका माऊलींना हार अर्पण करत आहे। यानंतर माऊलींची प्रार्थना सद्भक्त सौ वंदना तातकर, अर्चना वाघ आणि अपर्णा भवाळकर या सादर करतील।
ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया करुणा करा दया हो नमो ज्ञानेश्वरा 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 सुमदानुग्रहलाधरो पावन धारो चराचरी सुमदानुग्रहलाधरो पावन धारो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 नीतला कुसरी कालित नेने बोलता वचन भाविका बोलता वचन भाविका बोलता
संत माऊलींच्या ठिकाणी नतमस्तक होतात. स्वामी माधवनाथांनी त्यांचं सगळं जीवन ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी यांच्या भोवती गुंतलेलं आपल्याला दिसतं. आपण सारेच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की स्वामीजींच्या चरणी या वातावरणामध्ये आपण सुस्थिर होत आहोत. जीवन जगायचंय, आनंदाने जगायचंय हा एक मूलमंत्र स्वामीजींनी दिला. हे जे जीवन प्राप्त झालेलं आहे हे कसं तरी जगायचंय असं नसून नरकर्णी करे सुनरका नारायण बन जाय या भूमिकेतून आपल्याला जीवन जगायला स्वामीजींनी शिकवलं. मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय हा हे दुर्मिळ अशी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे. लखसवऱ्यांची फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया कमलमुख राम भजन को दिया. कसं जीवन आपलं बेतायचं हा विवेक स्वामीजींनी आपल्याला शिकवला. नव्हे ते स्वतः तसं जगले आणि आपण तसं जगावं ही प्रेरणा स्वामीजींनी आपल्याला दिली. आत्मदर्शन हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे हे स्वामींनी आपल्या अंतःकरणावरती बिंबवलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक साधक जीवन जगतो की नाही हे स्वामीजींनी बारकाईने पाहत असत. एकदा साधक केंद्रामध्ये प्रविष्ट झाला की त्याची जणू जबाबदारी स्वामीजींनी आपल्या शिरावर घेतल्यासारखं होतं. मग त्याच्या लौकिक जीवनामध्ये त्याला येणाऱ्या अडी अडचणी त्याच्यावर मात कशी याला करता येईल हा या समस्येतून बाहेर कसा पडेल असं स्वामीजींनी बारकाईने पाहत असत. आपल्यापैकी प्रत्येकाचं जीवन आपण थोडं मागे वळून जर पाहिलं तर लक्षात येईल की स्वामींनी प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला सांभाळलेलं आहे. त्यांची जिद्द एकच होती की याचं परमार्थ मार्गावरची याची वाटचाल उत्तम प्रकाराने व्हावी. आणि जे जीवन आपण जगत आहोत त्याच्यासाठी नेमकी साधना स्वामीजींनी सांगितली. ध्यानाची साधना, नामाची साधना, याला पूरक असं जीवन असावं. केवळ एक दीड तास सकाळी ध्यान केलं आणि मग उरलेला दिवस हा कशाही पद्धतीने घालवला हे स्वामीजींना कधीच मान्य नव्हतं. म्हणजे संपूर्ण आपला दिवस हा योग्य पद्धतीने घालवावा याच्यासाठी स्वामीजी शेवटपर्यंत सांगत राहिले. नवे केंद्राचा सर्व कार्यक्रम त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला आखून दिला की आपल्याला कुठेही इकडे तिकडे जाण्यासाठी वेळच दिला नाही. कारण हे मन जे आहे याला थोडीशी सुटका मिळाली तरी हे मन कुठल्या कुठे आपल्याला घेऊन जाईल. माऊली म्हणतात तसं मनोमार्गे गेला तो तेथेची मुखला हरिपाठी स्थिरावला तोशी धन्य. तेव्हा हे जीवन योग्य पद्धतीने चालावं याच्यासाठी स्वामीजी अतिशय खबरदारी घेत होते. म्हणजे साठीनंतर संपूर्ण जीवना दिवसातले 18 तास ते साधक विश्वासाठी पूर्ण प्रयत्न करत राहिले. म्हणजे अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय हे एकच ठेवलेलं होतं. हे जीवन आनंद रूप करणं याच्यासाठी मग ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्यांनी केंद्राच्या परिवारासाठी निश्चितपणाने केलं. मामासाहेब दांडेकरांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये एक सद्भाव होता. ज्यावेळेला मामासाहेब रामकृष्ण आश्रमामध्ये येत असत, राहत असत, त्यावेळेला स्वामीजी त्यांना भेटायला जात असत. एकदा स्वामीजी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना भेटायला गेले असताना थोडं बोलणं चालणं झालं आणि स्वामीजींनी विचारलं की आपण आपला परिचय. स्वामींनी सांगितलं मी बाळासाहेब वाकडे. तर ते नाव ऐकल्यानंतर मामा म्हणाले तुमचं नाव ज्ञानेश्वर वाकडे असेल तर बाकीच्या माणसांना काय, इतका सरळ मार्गी माणूस आहे त्याचं नाव वाकडे तर बाकीच्या लोकांना काय म्हणावं. तर स्वामींचं आणि ज्या ठिकाणी आपण हे पारायण सोहळा करतो आहोत, 2003 साली आपण रमाबाई हॉलमध्ये हा सोहळा केला, 2007 साली या लॉनवरती आपण हा केला आणि यंदा हा 2013 साली मोठा दिमागदार पद्धतीने होतो आहे. त्याला कारण या भूमीमध्ये मामांचं वास्तव्य आहे. वारकरी संप्रदायाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतात, जगामध्ये मामांनी ज्ञानोबा काय आहेत त्यांचा जो थेसिस आहे त्याचा विषय ज्ञानोबा, ज्ञानदेव आणि प्लेटो असा त्यांचा विषय होता. तेव्हा हे जे भारतीय तत्वज्ञान आहे हे आणि जगामधले जे तत्वज्ञ आहेत ते यांच्या पद्धतीचा एक तौलनिक अभ्यास मामांनी जगासमोर ठेवला आणि सुशिक्षित समाजामध्ये ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा या हे सुप्रतिष्ठित करण्याचा अटोकाट प्रयत्न त्यांनी केला. ते म्हणत असत मराठी भाषिक जो आहे त्याच्या दृष्टीने 4 वेद आहेत, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचा दासबोध. तेव्हा या माध्यमातून याचा आपल्या जीवनामध्ये काही बाही अभ्यास, सगळा अभ्यास कोणीच करू शकणार नाही, पण काही बाही अभ्यास जरी आपण याच्यावरती केला तरी आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आज हा आपल्या पारायणाचा 6वा दिवस आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान असं करत करत आपण या टप्प्यावरती आलो. आज या सगळ्याचं एक प्रतीक ज्यांच्या जीवनामध्ये हे चारही गोष्टी अतिशय उत्तम प्रकाराने समन्वित झालेल्या आहेत असं स्वामी मकरंदनाथांचं जीवन आहे. स्वामी माधवनाथांनी आपली परमार्थाची वाटचाल करत असताना ते साधक हेरत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जे कार्य करायचं आहे हे पुढे टोटल 100% कॉन्ट्रीब्युशन देऊन करणारे स्वामी मकरंदनाथ आहेत आणि ती जबाबदारी त्यांनी मोठ्या कुशलतेने स्वामीजींकडे सोपवली. जे त्यांच्या मनामध्ये होतं, जे ते करू पाहत होते, ते करण्याची संपूर्ण जिद्द स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी होती. म्हणून स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आपल्या केंद्राच्या परिवाराची अतिशय उत्तम स्वामीजींनी करून दिली. समर्थांनी दासबोधामध्ये महंताची लक्षणं सांगितलेली आहेत. एक संघटन कशा पद्धतीने असावं आणि ते व्यवहारामध्ये कशा पद्धतीने कार्यरत राहील, समर्थ भक्त सुनील चिंचोळकरांनी सांगितलं की आपलं जे संघटन आहे, जे केंद्र आहे, याची जी जडणघडण आहे, याची जी बांधणी आहे ती इतकी उत्तम आहे, तेव्हा त्यांनीही ते अप्रिशिएट केलं. तेव्हा हे बांधणी इतक्या कुशलतेने, मला आठवते की स्वामी मकरंदनाथांनी
हे कार्य कसं चालावं याविषयीचा एक वस्तुपाठ त्याच्याविषयीचे काही मुद्दे स्वामीजींना दिले होते आणि स्वामी माधवनाथांनी याच्या सगळ्याच्या झेरॉक्स करा आणि केंद्रातल्या कार्यकर्त्यांना साधकांना द्या असं सांगितलं होतं. कारण त्या प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने विचार स्वामीजींनी केलेला होता. तेव्हा स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाचं हे सूत्र आपल्याला दिसतं की कुठलीही गोष्ट आत्ता वाटलं आणि केली असं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. एक नियोजनबद्ध सूत्रबद्ध आखीव रेखीव असं जीवन असावं जो स्वामींना अभिप्रेत होतं. स्वामी माधवनाथांना देखील असं कधी कुठलीही गोष्ट त्यांनी अशी एंटरटेन केली नाही की बाबा आत्ता हे वाटलं. कारण मनाला ताब्यात आणण्यासाठी सगळ्यात कुठली गोष्ट असेल की आपण ठरवलेली गोष्टीला कसा फाटा द्यायचा हे मनाचं तंत्र आहे. तेव्हा त्याला आवाक्यात आणायचं असेल तर त्याच्यामधली सूत्रबद्धता असणं आवश्यक आहे. तेव्हा या दृष्टीने जे चरित्र आज तारीख आहे 3-2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी या स्वामीजी मकरंदनाथांच्या चरित्राचं प्रकाशन झालं. 2 महिन्यामध्ये ज्या ज्या साधकांनी हे चरित्र नेलं त्या सगळ्यांकडून आलेला फीडबॅक जर आपण पाहिला तर अतिशय उत्साहवर्धक आहे. तेव्हा त्या चरित्राचा मागोवा घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. या 2 महिन्यामध्ये जे आपण वाचलं असेल हे घडलं कसं, हे म्हणजे स्वामींचं जीवन घडलं आणि घडतं आहे, स्वामी मकरंदनाथांचं जीवन आणि हे चरित्र घडलं कसं, घडलं कोणी घडवलं याच्याविषयीची एक उत्कंठा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या पारायणाच्या निमित्ताने हे जे कार्यक्रम आहेत याच्यामध्ये मंडळाने असं ठरवलं की हे कसं घडलं याविषयी ज्या ज्या साधकांनी याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, म्हणजे 7-7, 8-8 वर्ष ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालू होती, एक एक साधक हे चरित्र घडवण्यामध्ये कसा प्रयत्नशील होता हे ऐकणं समजून घेणं अतिशय उद्बोधक आहे. तेव्हा आज या एका अर्थाने हा एक परिसंवादच असं आपण म्हणूया, एक संगोष्ठी या निमित्ताने आपल्यापैकी हे जे ज्येष्ठ साधक आहेत ते करणार आहेत आणि याचं सूत्र नवीन सिंह यांच्याकडे मी देतो. सुरुवात हिंदीत केली नाही कारण मग सगळं ते कारण त्यांचं सुरुवात जी होणार ते कदाचित सुरुवात मराठीनी करतील पण पुढे हिंदीत जाऊ हे इंटरप्ले फार सुंदर असणार आहे. मला आत्ताच त्याच्याविषयी खूप उत्सुकता आहे. तेव्हा मी आणि अर्षियांची आयडिया केलेली आहे की दोघांकडे एकच माईक दिलेला आहे म्हणजे एका वेळेला एकच साधन बोलत राहील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अभी जैसा शेख सर जी ने बताया कि परिसंवादात्मक एक कार्यक्रम की शुरुआत है, थोड़ा मैं उसमें परिवर्तन करूंगा. ये 4 व्यक्तियों को यहां पर आमंत्रित किया है, सद्भक्त मिलिंदादा, अभिजीत धनफे, गिरीश कुलकर्णी, डॉक्टर मृदुला पाटिल, और इन्हें आमंत्रित किया है अंतर्विक्षा इस कार्यक्रम के लिए. देख रहा था कुछ प्रश्नार्थक चेहरा होता है क्या. आज शाम को स्वामी जी पता चला कि मुलाकात, इसे हिंदी में अंतर्विक्षा कहते हैं. आज सुबह स्वामी जी में जब आ रहा था यहां पर तो एक बंसी की धुन चल रही थी, तो ऐसा लगा कि अगर अचानक बंसीधारी प्रभु कृष्ण मिले तो उनसे पूछूं कि जाने क्या जादू भरा है भगवान तुम्हारी गीता में. ऐसा प्रश्न मन में आ ही रहा था कि थोड़ी देर बाद ज्ञानेश्वरी पारायण आरंभ हुआ. लगा शायद प्रभु कृष्ण कह रहे थे कि गीता में जो जादू भरा है उसे ज्ञानोबा ने 9000+ ओवियों में उसका वर्णन किया है, क्या जादू है. थोड़ी झलक शेषर में भी जादू यह है कि ये दुर्लभ मनुष्य जन्म जो मिला है उसका एकमात्र मकसद है आत्मदर्शन, परमात्मा दर्शन. जाने अनजाने में हम सभी सुख आनंद शांति की तलाश में है, उसका सही पता भगवद्गीता बताती है. भगवद गीता की भाषा को ज्ञानोबा ने उनकी ओर से सरल मराठी में लाया। पर इस ज्ञानेश्वरी के कवियों को अद्भुत रूप में और सरल रूप में और अपने जीवन स्पर्शी रूप में कुछ वर्ष मैंने स्वामी मकरंदनाथ जी से सुना और उसके बाद से स्वामी मकरंदनाथ जी से आज तक सुनते आए हैं। ये चरित्र ग्रंथ जो है दीपे दीपू लाविला, इसका जब निर्माण कार्य चल रहा था स्वामी जी कुछ ऐसा हुआ कि कुछ अच्छी अच्छी सुंदर अद्भुत छोटी छोटी घटना मेरे साथ हुई। उसी दौरान शायद आपके यहां से एक पुस्तक आया मेरे पास, निसर्गदत्त महाराज का था, आई एम दैट इंग्लिश में था वो। उसमें एक उनके विदेशी शिष्य ने अलग अलग दिनों में एक प्रश्न किया कि हाउ कुड यू अचीव योर गोल इन सच ए शॉर्ट टाइम, इंग्लिश में था वो। तुरंत उन्होंने और हर बार एक ही उत्तर दिया, इट वॉज वेरी सिंपल, आई बिलीव माई गुरु एंड आई फॉलो वॉट ही सेड। दूसरे अर्थों में उन्होंने कहा कि इसके लिए जो लगता है वो है, आवश्यक है वो है टेनेसिटी ऑफ पर्पज एंड ऑनेस्टी इन परस्यूट। टेनेसिटी ऑफ पर्पज यानी जो मनुष्य जन्म का एकमात्र ध्येय है, ये निश्चय टिकाए रखने के लिए जो धैर्य लगता है वो टेनेसिटी ऑफ पर्पज, और ऑनेस्टी इन परस्यूट यानी गुरु जो कहते हैं व्हाट ही सेड आई फॉलोड, उसे ईमानदारी से उसे अमल में लाना। जब मैंने ये पढ़ा तो अचानक चलचित्र की तरह मेरे सामने स्वामी जी के साथ, स्वामी मकरंदनाथ जी के साथ जितना मेरे समक्ष जीवन बीता है और जितना मैंने सुना है वो सब सामने आ गया। यानी इस उपाय की कल्पना करने की आवश्यकता न रही, हमारे समक्ष वो जीवन चल रहा है और उस जीवन का एक काफी अंश तक भाग दीपे दीपू लाविला इस चरित्र ग्रंथ में जो 3 मार्च को प्रकाशित हुआ है इसमें वर्णन किया गया है। अब थोड़ा हम उस भाग में प्रवेश करते हैं कि चरित्र ग्रंथ में जो कुछ है इस निर्माण के दौरान भी कुछ घटनाएं हुई उसका हम थोड़ा प्रातिक दर्शन लेंगे इन सभी आमंत्रित सज्जनों के माध्यम से। शुरुआत हम ऐसा करते हैं कि गिरीश दादा कुलकर्णी से पूछते हैं कि ये ग्रंथ की कल्पना की शुरुआत, सुना है कि कृष्णा नदी के तीर पर एक वाई नाम का ग्राम है वहां पर हुआ था, क्या हुआ था जरा झलक बताएंगे गिरीश जी।
नेसेसरी टू टॉक इन हिंदी और मराठी में बात की तो चलेगी,
अपन मराठीत बोलला तरी चालेल। धन्यवाद
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय, स्वामीजींचे आई दादा माईक वर गे, स्वामीजींचे आई दादा उन्हाळ्याच्या दरम्यान वाईमध्ये राहत असत आणि नंतर ते पुण्याला येत असत। वाईच्या घराचे काही पत्रे असे बदलायचे होते, त्याचं काही काम करायचं होतं, त्या निमित्ताने स्वामीजींना वाईला जायचं होतं। स्वामीजींच्या दयेमुळं स्वामीजींच्या कृपेमुळं त्यांच्याबरोबर वाईला जाण्याची संधी मिळाली। आम्ही दुपारी पोहोचलो, थोडी विश्रांती झाली, रात्रीचं जेवण झालं आणि स्वामीजी म्हणाले चल आपण एक चक्कर मारून येऊ असं म्हणत कृष्णा नदीच्या काठी असे जे घाट बांधलेले आहेत तिथपर्यंत त्यांनी नेलं आणि तिथे ज्या पायऱ्या आहेत तिथं आम्ही बसलो आणि असं बोलणं चाललं होतं। मध्येच बोलताना मी स्वामीजींना असा एक विचार स्वामीजींचा समोर ठेवला की स्वामीजी तुमचं चरित्र व्हावं, प्रकाशित व्हावं अशी अंतःकरणापासून इच्छा आहे। स्वामीजींच्या चेहऱ्याकडे बघितलं पण अत्यंत निर्विकार असा त्यांचा चेहरा होता, म्हणजे एखाद्या व्यक्तीला ही सूचना आवडली असती, काही त्याचे रिफ्लेक्सेस दिसले असते, तसं काही झालं नाही. स्वामीजी नेहमी जसे अलिप्त असतात तसे ते अलिप्त जाणवले. क्षणभर मला असं वाटलं की बोलण्यात काही चूक झाली की काय, आणि स्वामीजीने त्याच्यावर कुठलं भाष्य केलं नाही. मग या गोष्टीचा फॉलोअप मात्र मी केला नाही. पण ही उणीव सद्भक्त श्री कुटे काका, श्री अभयकुमार दाहोत्रे, दादा दाहोत्रे या मंडळींनी भरून काढले.
माफ करना, मी स्मी रोका है. मुझे जब इन्होंने कहा कि बड़ी इच्छा थी कि ऐसा ग्रंथ हो, मुझे पूछना था कि ऐसा क्यों लगा.
एक तो ही काळाची गरज है असं वाटतं, स्वामीजींचं चरित्र व्हावं. आणि असं एक वाटत होतं की जसं स्वामी माधवनाथांचं, परमपूजनीय गोंदलेकर महाराजांचं चरित्र प्रकाशित झालं आणि त्याचा साधकांना खूप उपयोग झाला, तसं स्वामीजींच्या बाबतीत व्हावं असं वाटत होतं. ही इच्छा माझ्या एकट्याचीच नव्हती, अनेकांच्या मनात आली. साहजिकच भगवंतांनी ही इच्छा पूर्ण केली, त्यामुळं हे चरित्र ग्रंथ आपल्या समोर आला असं वाटतं.
चरित्र ग्रंथ में मेरा विश्वास है कई लोगों ने पूरा पढ़ लिया होगा, कुछ लोगों ने शायद कुछ भाग पढ़ा होगा, कुछ लोगों की अभी शुरुआत करनी बाकी होगी. इसमें मुख्य रूप से दो भाग आता है. एक है साधक का सिद्ध होने की दिशा में जो प्रक्रिया रहती है, उसका क्या कहेंगे, एक कल परसों शायद स्वामी जी ने भी शब्द उच्चारा, रोड मैप है. बस उनके जीवन में जो प्रसंग आया आ रहा है, हम सबके जीवन में वैसे ही प्रसंग आ रहे हैं. किस दृष्टि से उस प्रसंग से गुजरना है और उस दृष्टि की तैयारी कैसे, ये सब उसमें समाया है. और उसमें अगर कहीं कुछ शंका हो, समझ में ना आए, तो प्रत्यक्ष जीवन चल रहा है. तो ये चरित्र ग्रंथ का निर्माण जब प्रणाली शुरू हुई तो उस एक समिति बनी और इस समिति में आवश्यक सदस्यों का काफिला बढ़ता गया. और उस काफिले के एक मुख्य सूत्रधार थे हमारे प्रिय मिलिंद दादा, मेरे लिए मिलिंद महाशय. उनसे एक छोटा सा प्रश्न है कि चरित्र ग्रंथ बन रहा है और जिनका बन रहा है उनके समक्ष बन रहा है, तो उनका एक तो स्वामी जी का एक दृष्टिकोण रहा होगा, उस दृष्टिकोण पर थोड़ी नजर डालें.
मराठी बोल. स्वामीजींचं चरित्र लिहिण्याची कल्पना गिरीशने सांगितली त्याप्रमाणे खूप आधीपासून, म्हणजे 2002 सालापासून वगैरे सुरुवात झाली आणि प्रत्यक्ष चरित्र लेखनाला पुढे पुष्कळ कालावधी गेला. परंतु चरित्र लेखन करायचं असं ठरल्यानंतर मग कशा प्रकारे ते चरित्र लेखन व्हावं, त्या चरित्र लेखनामागचा हेतू काय, त्याचा दृष्टिकोन काय, याच्यावर बराच उहापोह झाला. आणि त्याच्यामध्ये स्वामीजींची चरित्राविषयीची जी दृष्टी होती ती साफ सर्वांच्या लक्षात आली. त्यांचं म्हणणं असं की हा सत्याला धरून असलेलं हे चरित्र असावं सगळ्यात पहिली गोष्ट. आणि महत्वाची अशी स्वामीजींची जी इच्छा होती ती म्हणजे हे संपूर्ण चरित्र सत्य कथनावर आधारित असावं. दुसरं स्वामीजींचं म्हणणं असं होतं की हे साधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक असं चरित्र हे असावं. त्या दिवशी मला असं आठवतं की 4-5 साली कधीतरी एकदा मी स्वामीजींकडे गेलो होतो, तेव्हा सगळे मुद्दे लिहून काढले. स्वामीजींना जे हवे होते ते त्यांनी सगळे मला लिहून दिले. ते मला त्यांनी दिले नाही, त्यांच्याकडेच डायरीत ठेवले, कारण मला दिले की साधारण कागद हरवतात सगळे. एवढी तरी माझी प्रसिद्धी नक्की झाली आमच्या समितीमध्ये, त्यामुळे ते त्यांनी स्वतःकडेच ठेवले. आणि स्वामीजींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे 30-30, 40-40 वर्षापूर्वी लिहिलेले कागद सुद्धा जसे आहेत तसे जतन करून ठेवलेले असतात. त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की कथनात स्पष्टता आणि रसाळता असली पाहिजे, प्रांजळपणा असला पाहिजे. मगाशी जसं सांगितलं तसं सत्याला सोडून कथन जायला नको कुठेही. चरित्र नायक जो आहे त्याचं भाव प्रेम हे त्याच्यामधनं स्पष्टपणे प्रकट व्हावं, यथार्थाने प्रकट व्हावं आणि घटनांची मांडणी जी आहे ती उत्कंठावर्धक असावी. जंत्री वजा ते न होता ते जास्त प्रवाही असावं अशी त्यांची इच्छा होती. तसंच त्याच्यामध्ये गूढवाद मुळीच नसावा. स्वामी माधवनाथ हे गूढवादाचे विरोधक होते. आपला जो संप्रदाय तोच गूढवादाच्या विरुद्ध बाहू थोपून उभा आहे. त्यामुळे मकरंदनाथांचं सुद्धा गूढवादाला अजिबात पाठिंबा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गूढवाद चमत्कार जे मानवी बुद्धीला आकलन होऊ शकत नाही तसं शक्यतो काहीही येता कामा नाही. वाचकांच्या प्रतिभेवर सुद्धा थोडा भरोसा या ग्रंथामध्ये टाकला गेला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. ते कंटाळवाणं व्हायला नको अशी तर सर्वांचीच आमची इच्छा होती. आमच्या बोलण्याच्या ओघात स्वामीजी अचानक म्हणाले की खरं पाहिलं तर माझं चरित्र म्हणजे स्वामी माधवनाथांच्या चरित्राचा एक भाग होणार आहे आणि मला ती गोष्ट 101% पटली. खरोखरच मी त्यांना म्हणलं की तुमच्या चरित्रातला जो महत्वाचा भाग आहे तो स्वामीजींना वगळून होऊ शकत नाही. आणि आपण बघितलं असेल पुस्तकामध्ये की पुन्हा पुन्हा मकरंदनाथांच्या चरित्रावर स्वामी माधवनाथांच्या जीवनाची स्वामी माधवनाथांच्या प्रेमाची अशी छाप पडलेली आपल्याला दिसते. पटकन मला दिलेली वेळ किती आहे हे आता मी तिकडे न बघताच बोलणार आहे परंतु पटकन आजच माझ्याकडे पोफळे काकांनी एक प्रतिक्रिया आणून दिली. ती प्रतिक्रिया त्यांचे परम मित्र आणि आपल्या केंद्राशी दुरून का होईना पण संबंधित असलेले त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहेत. पुण्यातले तसे प्रथितयश नावाजलेले चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांचं नाव आहे सद्भक्त श्रीराम गोपटे. तर गोपटे साहेबांनी मला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की माझी काही मतं आहेत ती मला तुम्हाला सांगायची. पुस्तकावर लेखक म्हणून माझं नाव असल्यामुळे आता बऱ्याच कौतुकांना मला समोर जायला लागणार हे मला माहितीच आहे. ही सगळी रिस्क घेऊनच माझं नाव स्वामीजींनी घातलं लेखक म्हणून. तर त्यांनी ते मला आजच दिलं. त्याच्यातला काही भाग मी वाचतो. मला खूप सुंदर प्रतिक्रिया ती वाटली आणि मला सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करावा असं वाटायला लागलं. त्यातले काही भाग वाचतो. सगळं वाचणं तसं वेळेअभावी मुश्किल आहे. तर त्यांनी जे सुरुवातीचं पत्र लिहिलं ते फार सुंदर आहे. सप्रेम नमस्कार. श्री पोफळेकाका यांनी स्वामी मकरंदनाथांची जीवनगाथा हा आपण लिहिलेला ग्रंथ दिला वर्षग्रहणपूर्वक टिपण द्यावे असे सांगितले. त्यांनी मला हे करावयास सांगितले याचे कारण बहुधा मी त्रयस्थ सात्विक वाचक आहे हे असावे. सोबत 3 परिशिष्टात माझे विचार दिले आहेत. लेखकांच्या मनोगताबद्दल, चरित्राची बलस्थानं आणि मला काय वाटतं. मला आपण पुस्तक रुपाने फार आनंद दिला. धन्यवाद कळावे, लोभवृद्धी व्हावी. त्यातले काही सांगतो. लेखकाच्या मनोगताबद्दल ते म्हणतात की साधक दशेपासून आत्मदर्शी महापुरुषाचा प्रवास उलगडून दाखवला आहे. दुसऱ्या बाजूला ते म्हणतात माझं मत असं आहे की होय नक्कीच उत्कृष्ट आलेख आहे. लौकिक चरित्र व भावचरित्र सांगितले आहे. ते म्हणतात कालानुसार लौकिक चरित्र व भावचरित्र गुंफून चित्तवेधकपणे कथन केले आहे. संतत्व आणि नेतृत्व आणि साधक दशेचं अंतरंग चित्रण याविषयीची त्यांची मतं पुढच्या भागामध्ये येतील त्यामुळे आता मी इथे काही सांगत नाही. संतप्रेमी आणि जिज्ञासू साधक आणि दुरान्वयाने परमार्थाविषयी कुतूहल असेल तर हे चरित्र विचारांची दिशा देईल. माझ्यासारख्या त्रयस्थ सात्विक वाचकाला, त्यांनी स्वतःला त्रयस्थ सात्विक वाचक असं एक टोपण नावच धारण केलं आहे का पोफळे साहेबांनी त्यांना दिलं मला माहित नाही परंतु ते आहेत तसे. त्यांच्याशी माझी थोडीतरी ओळख आहेच. माझ्यासारख्या त्रयस्थ सात्विक वाचकाला या चरित्राने अतिशय आनंद मिळाला. चरित्राची जी बलस्थानं आहेत त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं असं की पुस्तक निर्मितीतल्या सर्व बाबी दर्जेदार आहेत. सजावट, छपाई, मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचं बहिरंग त्याच्याकडे नवीन वळणारच आहे थोड्या वेळाने. त्याच्यानंतर छायाचित्रांबद्दल सुद्धा दर्जा आणि छपाई उत्तम. प्रकरणा आरंभीचे पानावरील छायाचित्रांची अतिशय योग्य निवड त्यामुळे चरित्रसूत्र पुढे नेण्यास मदत होते. छायाचित्रांविषयी त्यांचं काही ठिकाणी असं वाटतं की खूप छायाचित्र आलेत पण ते आवश्यक आहेत. अजूनही काही जणांना ती कमीच आहेत असं वाटतं. मला फार आवडलेले भाग जीवनध्येयाची निश्चिती, श्रेयस प्रेयस
पानं दिलीत त्यांनी, पान क्रमांक आणि त्यांना आवडलेले भाग त्यांनी लिहिलेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीने मी सुद्धा हे पुस्तक अजून वाचायचं आणि अशा एका भूमिकेतून ते वाचायला पाहिजे. मला पाल टोपरे साहेब म्हणले की विचक्षण व्यक्ती एखादं पुस्तक कसं वाचू शकते, तर त्याचा हा वस्तुपाठ आहे असं हे सगळी प्रतिक्रिया वाचताना लक्षात आलं. सावध साधक, सद्गुरूंसमवेत ध्यान, आनुषंगिक साधना, आत्मबोधाचे प्रकाशात व्यवहार, सांप्रदायिक कार्याचा शुभारंभ, असे जे अधिकरण आहेत या पुस्तकातली त्याच्याबद्दल ते म्हणतात. आता मला काय वाटतं हे त्यांचं महत्वाचं आहे. ते पुण्यातलेच आहेत त्यामुळे बरोबरच. चरित्र नायकाचा 96 ते 2009 हा काळ विलक्षण कसोटीचा ठरला. स्वामी माधवनाथांचे पश्चात शरीरबहिर झालेल्या सर्व साधकांना जोडून घेऊन त्यांना मानसिक आधार द्यायचा होता. शुद्ध परमार्थाचा घेतलेला वसा त्यांच्या मनावर ठोसपणे बिंबवायचा होता. त्यांच्या मनातील पोकळी विवादाचा गुंता बाजू सारून प्रत्यक्ष कार्यानेच उत्तर द्यायचे होते. स्वामीजींपुढचे आव्हानं त्यांनी ग्रसित केले. हे सगळं पुस्तक वाचून त्यांनी ठरवलं. चरित्र नायकाला हे मोठे आव्हान होते. नेतृत्व गुणाच्या कसोटीची वेळ होती. वेळाचे प्रभावी नियोजन करणं आवश्यक होते. कार्यकर्त्यांमधली बलस्थानं ओळखणं आणि त्याचा अचूक वापर करणं, कार्यक्रमाची उत्कृष्ट तपशीलवार आखणी करणं, अशी छोट्या मोठ्या अनेक गोष्टी त्यांना सांभाळायला लागल्या. स्वामी माधवनाथांची जी लिगसी म्हणजे परंपरा, त्याचं भान शुद्ध परमार्थाची पताका पुढे नेऊन साधकांना ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करणं ही त्यांच्या संतत्वामधली आव्हानं होती. त्यांनी एक फार सुंदर लिहिलं की जो महत्वाचा आहे, कदाचित आपण इथे केंद्राच्या याच्यात येत असतो आणि आपण या वातावरणात इतके एकरूप झालेले असतो की आपल्याला ह्याच्या बाहेरच्या जगात कशा कशा समस्या होऊ शकतात याची कधी कल्पना नसते. बदललेला काळ हे मोठेच आव्हान आहे. सर्व समाजशास्त्रज्ञांचे मतानुसार 1993 नंतर हिंदुस्थानात सायलेंट रिव्होल्यूशन झाली आहे. पोस्ट जीएलटी इफेक्ट म्हणजे जागतिकीकरण, उदार व्यापारी धोरण आणि खासगीकरण यामुळे आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा समाजाच्या रचनेवरच आघात झाला आहे. अगदी खरी गोष्ट आहे. व्यक्तिकेंद्रित आणि आर्थिक मापदंड प्रभावी झाले आहेत. या बदलात तरुण वर्गाला शुद्ध परमार्थाकडे ओढून घेणं हे मोठं आव्हान उभं ठाकलं. त्याला मकरंदनाथांनी फार यशस्वीपणे तोंड दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मविश्वासपूर्वक ठामपणे स्वीकारून ते सामोरे गेलेले आहेत असं दिसतं. त्यांनी पुस्तकाचं तपशीलवार विश्लेषण सुद्धा केलेलं आहे, किती पानांवर काय आहे वगैरे. या त्यांचं काही काही त्यांनी मी सांगितलं ना की त्यांनी क्रिटिकल अनालिसिस केलं, तर त्यांचं असं म्हणणं की चरित्र नायकाच्या कर्तृत्वाची नेतृत्वातून उजाळून निघाले हा 13 वर्षाचा जो कालखंड होता 1996 ते 2009 या कथनास फक्त 70 पाने दिली आहेत. मला ह्याचा स्वीकार आहे. याला खरं अजून पुष्कळ पानं देणं आवश्यक होतं, परंतु चरित्राचा आवाका तरी किती ठेवायचा असा सारखा वारंवार प्रश्न भेडसावत होता. हे 500 पानांचं पुस्तक झालं. ते अजून वस्तुतः आपल्याकडे आलेलं जे मॅटर होतं ते 1000 पानांचं होतं. त्याच्यातून कमी करत करत आपण इथपर्यंत आलो. संतत्व आणि नेतृत्व यांचं जे वर्णन आलेलं आहे तर ते अजून जास्त तपशीलवार व्हायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं. कारण त्यांचं म्हणणं असं की ह्या अमूर्त कल्पना आहेत. संतत्व काय किंवा नेतृत्व काय ह्या एक प्रकारे अमूर्त कल्पना आहेत. त्याचं चित्रण करणं हे मुळात अवघड, शब्दात पकडणं हे आव्हान. त्याच्यावर मित्र असल्यामुळे म्हणजे मी लेखकांनी अजून जास्त चिंतन करणं आवश्यक होतं. यावर तर मी सपशेल सहमत आहे. मुद्दाम नोंदवले पाहिजे की कृपा स्वामीजींच्या कृपा छायेखालील वाटचाल म्हणजे माधवनाथांच्या कृपा छायेखालील वाटचाल हे सुमारे 250 पानांचे कथन विलक्षण हृदयंगम झाले आहे वगैरे वगैरे बरंच आहे. विशेषतः साधनेतला प्रोसेस मेकॅनिझम याविषयी त्यांचं म्हणणं की अजून कथन झालं असतं तर ते उद्बोधक झालं असतं. सांगायचा उद्देश असा की स्वामीजींचं चरित्र लिहिताना जी भूमिका ठरवलेली होती आणि सर्व लेखनात सहभागी झालेल्या साधकांनी ती भूमिका पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याला अनुलक्षून आलेली ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मला ही खूप महत्वाची वाटते.
कार्यक्रम के अगले चरण में चलेंगे. सद्भक्त अभिजीत ये इस ग्रंथ के बहिरंग भाग के शिल्पकार है. शिल्पकार वैसे भी है, उससे डिटेल में जाने की इच्छा थी, फिलहाल रुक जाते हैं. अभिजीत से पूछेंगे कि ग्रंथ निर्माण के दौरान बहिरंग के शिल्पकारिता करते वक्त जो कुछ अनुभव आया हो कुछ झलक हमें दिखाए.
हिंदी में सब लिख के लाया था लेकिन अभी मराठी में बोलता हूँ।
घरी काय होतं तेव्हा हिंदीत।
खरं तर जेव्हा असं कळलं की स्वामीजींचं चरित्र होतं आहे तेव्हापासूनच त्याच्या बाह्यरंगाविषयी चिंतन सुरू झालं। स्वामीजींचं चरित्र प्रकाशित होणार आहे हे ऐकूनच इतका आनंद झाला, असं वाटत होतं की हा इतका महत्वाचा ग्रंथ आहे, फार महत्वाचा ग्रंथ आपल्यासाठी आणि तो सर्वच बाबतीत अतिशय सुंदर हवा। त्याचं अंतरंग जसं आता नवीन म्हटलं की प्रत्येक पुस्तकाचं अंतरंग असतं आणि बहिरंग असतं, अंतरंग तर सुंदर होतच प्रश्नच नाही आणि ते सुंदरच होतं, पण असं वाटत होतं की त्याचं बाह्यरंग पण ते इतकं सुंदर झालं पाहिजे की हा ग्रंथ उठून दिसतो खूपच छान असं ते व्हायला पाहिजे।
त्याला असं वाटत होतं की जगातला सर्वोत्तम ग्रंथ हा असा,
कारण तो आपल्या स्वामीजींचा होता म्हणून,
पण तसाच झालाय वर।
आता या बहिरंग जे असतं त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात, त्याचं प्रेझेंटेशन एकूणच त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं अपिअरन्स, त्याला केलेलं बाइंडिंग, त्याचं लेआउट यावर चिंतन सुरू झालं। सद्भक्त अभयकुमार दाहोत्रे यांच्याबरोबर अनेक चर्चा झाल्या, आम्ही काही संस्थांच्या पुस्तक प्रकाशनांना पण भेट दिली, तिथले अनेक ग्रंथ आम्ही बघितले, त्यापैकी काही चाळले काही विकत सुद्धा घेतले। एखाद्या पुस्तकाचं बाइंडिंग चांगलं होतं, एखाद्याचा लेआउट खूप चांगला होता, एखाद्या पुस्तकाचा साईज आम्हाला खूप आवडला की हा थोडासा वेगळा साईज दिसतो नेहमीपेक्षा, तर असं केलं तर ह्या पुस्तकाचं थोडं वेगळेपण पण उठून दिसेल। एखाद्या पुस्तकाचं कागद खूप सुंदर होतं, बाहेरच्या देशांमध्ये छापलेल्या पुस्तकांची एकूणच क्वालिटी, त्यांच्या असलेलं फोटोग्राफीचं त्यांनी केलेली उत्कृष्ट छपाई ही मनाला खूप भावत होती आणि आमच्या दोघांचं एकमत असं झालं की या सगळ्या बाबी या ग्रंथात एकत्र यायला पाहिजेत काहीही झालं तरी। त्याचं लेआउटिंग सुंदर असायला पाहिजे, त्याचं डिझाईन अत्युत्कृष्ट असायला पाहिजे, त्यातले फोटो उत्कृष्ट हवेत, त्याचा कागदही उत्कृष्ट हवा। कागदावरती जेव्हा विचार झाला आपल्याला वाटतं की कागदावरती काय विचार व्हावं, पण तीन प्रकारचा कागद असतो, एक पांढरा असतो, एक नॅचरल शेड असते आणि पिवळसर असतो। पांढरा कागद जो असतो तर त्याच्यावरती विचार करताना असं कळलं की जेव्हा 500-550 पानांचा ग्रंथ होतो तर तो जेव्हा आपण पांढरा कागद वाचतो तर डोळ्यांना त्रास होतो आणि पिवळा कागद असेल तर तो जुनाट असल्यासारखा वाटतो, पण नॅचरल शेड जर पानांची असली तर त्यांनी डोळ्यांवरही ताण येत नाही आणि तो खूप दिसायला सुंदर दिसतो, म्हणून मग नॅचरल शेड ही त्यासाठी निवडली गेली। आणि अजून एक याच्यात वैशिष्ट्य या ग्रंथाचं म्हणायला लागेल की जसं गोप्ते साहेबांनी आता त्यात म्हटलंय की आपण प्रत्येक प्रकरणाची सुरुवात स्वामीजींच्या एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोने केलेली आहे, काही पाश्चात्य देशात प्रिंटिंग झालेल्या पुस्तकांमध्ये ही संकल्पना दिसते, आपल्याकडे ती जास्ती फॉलो होत नाही कारण ते थोडंसं अवघड काम आहे प्रिंटरच्या दृष्टीने आणि तसे फोटोही मिळत नाहीत, पण दावत्रे काकांबरोबर बोलताना असं ठरलं की काहीही झालं तरी हे सेपरेटर म्हणून जे फोटो आहेत ब्लॅक अँड व्हाईट ते आपल्याकडे यायलाच पाहिजेत। आता प्रिंटर्सची पाळी होती, आम्ही काही प्रिंटर्स बघितले पण तिथे सुद्धा कोणाकडे काही चांगलं होतं तर कोणाकडे काही, आणि त्याच दरम्यान सद्भक्त शुभांगी नवले हिने चैतन्याची जेथ प्रचिती हे पुस्तक दिलं। ती जिथे काम करते त्या के जोशी प्रिंटर्समध्ये छपाई केलेलं हे पुस्तक होतं। मग आमचा शोध ते पुस्तक बघूनच संपला। जोशींच्या पैशी खासियत आहे की सर्वच कामं लेआउट पासून ते बाइंडिंग पर्यंतची इन हाऊस म्हणजे एकाच छपराखाली ही सगळी कामं होतात आणि जेव्हा असं कुठे होतं तेव्हा ते खूप सोपं जातं, आपल्याला पण सोपं जातं त्याकडे लक्ष ठेवायला आणि जे प्रिंटर्स असतात त्यांना सुद्धा त्यांची क्वालिटी मेंटेन ठेवायला हे फार सोपं जातं। आपल्याला का सोपं जातं, कारण नाहीतर एका ठिकाणी प्रिंटिंग झालं मग दुसरीकडे नेलं, दुसरं काम झालं मग तिसरीकडे नेलं, त्याचं बाइंडिंग तिसऱ्याच करे आणि मग त्याची क्वालिटी तेवढी मेंटेन राहत नाही। हे सगळं एकाच ठिकाणी होतं, त्यांचा प्रेस अतिशय अद्ययावत आणि पुण्यातला एक अग्रगण्य असा तो प्रेस आहे, त्यामुळे लगेचच मी आणि दाहोत्रे काका आम्ही तो प्रेस बघायला गेलो, जोशींची ओळख झाली, तिथलं सगळं एकूणच खेळीमेळीचं वातावरण आणि त्यांनी दिलेली अगदी घरगुती अशी आम्हाला ट्रीटमेंट ही फार आवडून गेली आणि हे आम्ही समितीवर म्हणजे मिलिंदादा आणि बाकीच्या सगळ्यांच्या कानावरती घातलं. तसं स्वामीजींनाही सांगितलं की असं असं प्रेस आणि खूप सुंदर प्रेस आहे तो. आणि मग स्वामीजींनी सुद्धा या प्रेसला भेट दिली आणि या प्रेसवरती आपलं शिक्कामोर्तब झालं. आणि के जोशी प्रिंटर्सचे मालक श्री अनिल जोशी यांनी सुद्धा अतिशय आनंदाने हे काम करण्याचं मान्य केलं.
क्या है अभिजीत, यहाँ गुलाब पुष्प देने की सुविधा नहीं है?
वो मैंने देखा, इसीलिए मैंने
चरित्र ग्रंथ का निर्माण जब चल रहा था तो खास करके ऑफिस से आते वक्त मैं दृष्टा का काम कर रहा था, मेरा कोई वैसे सहभाग नहीं था. स्वामी जी को अलग अलग रूप में उसमें सहभाग लेते हुए देख रहा था. तो मृदुला ताई से एक पूछना चाहूंगा कि उनका सहभाग जिस रूप से सहभाग हो रहा था उसके कुछ एक स्मृति क्षणों को हमारे साथ शेयर करें.
श्री राम रंगदादा मुरुगन, तुम्हाला सोपा प्रश्न विचारला, काही विश्लेषणात्मक विचारलं असतं तर मला बोलता आलं नसतं. तुम्ही सगळ्यांबरोबर स्वामीजींच्या त्या दरम्यानच्या काही आठवणी शेअर करायचा प्रयत्न करते. कधी कधी आम्हाला एकदमच 150-200 अशी पानं वाचायची असायची, त्यावेळेला आम्ही सगळेजण 2 दिवस सलग भोगायला जाऊन राहायचो. तर त्यावेळेस आठवणी काही पहिल्यांदा सांगते. स्वामीजींचा त्या दरम्यानचा दिनक्रम सुद्धा अगदी शिस्तबद्ध असायचा. सकाळची पहिली ध्यानाची बैठक झाल्याशिवाय ते वाचन कधी सुरू करायचे नाही आणि वाचनाची जी ठरलेली वेळ असायची अगदी परफेक्ट त्यावेळेला ते सुरू करायचे. त्या सगळ्या कामामध्ये एक जाणवायचं की स्वामीजींमध्ये उत्साहाचा एक प्रचंड स्रोत भरून राहिलाय. दिवसभर वाचन करून सुद्धा ते कधी सुद्धा कंटाळलेले, दमलेले, वैतागलेले असे कधीच नसायचे, अगदी उत्साही असायचे. आणि कधी कधी असं वाटायचं की त्यांचा तो उत्साह आमच्यामध्ये संक्रमित होतो की काय, कारण दिवस संपल्यानंतर असं मागवून पाहिल्यानंतर जाणवायचं की अरे आपण एवढं काम कुठकाय केलं आजच्या दिवसामध्ये. खरोखरच स्वामीजींच्या नुसत्या सहवासामुळे तो उत्साह आमच्यामध्ये यायचा. पण एकदा काय झालं, 2 दिवस असं सलग काम करून झाल्यानंतर दुपारच्या जेवणानंतर थोडंसं पडावं असं मनात आलं आणि तो विचार करतच मी स्वयंपाकघरातून खाली उतरत होते तर स्वामीजी समोरच पायऱ्यावरती उभे होते. स्वामीजींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटले, चला आता आपण लगेच परत वाचायला बसायचं. मनातल्या मनात थोडस झालं की आता आपल्या मनात होतं तो विचार स्वामीजींना कळला की काय. आणि मग निमुटपणे मी मान दोलवली आणि आम्ही सगळेजण त्यांच्या मागे गेलो. स्वामीजींनी शाळा सुरू झाली ती शाळा बरोबर 5:30 टी ब्रेकच्या वेळेला एक ब्रेक मिळाला. तर असं सलग सलग काम करायचे स्वामीजी. बळ असताना अजून एक मजा होती की तिथे एक छोटा मेंबर जवळपास प्रत्येक वेळेला आमच्या वाचनाशाळे असायचा, तो म्हणजे नानाकाकांची छोटी वैष्णवी. तर ती एका वाचनाच्या वेळेला ती एका बाजूला नातुकली खेळत होती आणि माझं सारखं अजूनमधून लक्ष तिच्याकडे जात होतं. शेवटी मी घराहून जेवणाच्या सुट्टीत थोडं घाबरतच स्वामीजींना विचारलं की स्वामीजी मी आज थोडंसं उशिरा वाचनाला आलो तर चालेल का? स्वामीजी म्हटलं का काय झालं? म्हणजे स्वामीजी मला नामिनी बरोबर जरा खेळावं असं वाटतंय. स्वामीजी एकदम क्षणभर शांत राहिले आणि मग गंभीर चेहरा केला. मला एकदम घडबडलं, मला असं वाटलं काय उगवतं विचारलं आपण असं काहीतरी. आणि पुढच्या क्षणाला स्वामीजी इतके खळखळून हसले आणि म्हणाले, अरे वा तुला पण तिच्यावर बसून मी खेळायची, जा म्हटले जा खेळू नये थोड्या वेळ. आणि जिण्याचे पॅरे चढायला लागले, माझ्याजवळून परत थांबले आणि मला म्हटले, तू जास्त वेळ खेळू नकोस बरं का, थोड्या वेळाने लगेच वरती यायचं आहे आपल्याला. तर अशा दिवसाच्या काही आठवणी होत्या. गणेशपुरामधून एक आठवण सांगते की तिथे जेव्हा मी वाचनाला बसायचो तेव्हा स्वामीजी अतिशय एकाग्रतेने वाचन करायचे. विशेषतः जेव्हा ते स्वतः काही वाचन तपासायला घ्यायचे तेव्हा तर ते त्याच्यामध्ये इतके म्हणजे पूर्णपणे समोरच झालेले असायचे की त्यांना थोडाही डिस्टर्बन्स चालायचा नाही. त्यावेळेला जर कोणी मध्ये काही सुचवलं तर ते त्या व्यक्तीला थांबवत असत आणि त्याच्यानंतरच मी पुढचं काम सुरू करत असत. असं वाटायचं की त्यांच्यामध्ये इतकी शांतता पाळायला लागायची की असं वाटायचं कधी कधी आपल्या मनात जर एखादे विचारतरुण खूप उमटायला लागले तर ते विचारतरुणांनी सुद्धा समजून डिस्टर्ब होईल की काय इतकी निशब्द शांतता असायची आणि आपोआपच मन सुद्धा निस्तरंग ठेवावं की काय या प्रयत्नामध्ये आम्ही सगळेजण असायचो. स्वामीजी जसं स्वतः असं एकाग्र तुम्ही काम करायचे तसंच त्यांनी त्यांना ते सगळ्यांनी करावं असं वाटायचं. एकदा मिलिंदाला काहीतरी महत्वाच्या एका टॉपिकवरती काहीतरी फॅमिली काम करत होते आणि जमलेल्यांमधलं प्रत्येकजण त्यांना काहीतरी सुटण्याच्या सूचना देत होता. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या विचारांची लिंक सारखी तुटत होती आणि त्यांना ते असं नीट सलग काही लिहिता येत नव्हतं. स्वामीजी शांतपणे बसून थोड्या वेळाचा सगळा गोंधळ बघत होते आणि एकदम म्हटले, मिलिंद तू उठ बरं इथून, आपल्या खोलीत जा, तुझी वही आणि पेन्सिल घे आणि आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि सगळं लिहून घर की मगच बाहेर ये. पण मिलिंदाला खरंच आतमध्ये गेले, दार लावून घेतलं आणि 15-20 मिनिटात ते जे काय लिहून बाहेर घेऊन आले ते इतकं सुंदर होतं की एक दीड तास आम्ही ज्या पुरुषांवरती एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती 15 मिनिटात संपली. खर तर असे खूप प्रसंग आहेत पण वेळ कमी असल्यामुळे त्यातले काहीच प्रसंग सांगते. कामाच्या बाबतीत स्वामीजी अशी जेव्हा खरं तर खूप शिस्त पाळायचे पण जेव्हा चरित्रात काही भावपूर्ण प्रसंग यायचे तेव्हा मात्र स्वामीजी पूर्णपणे भूतकाळात यायचे. विशेषतः स्वामी माधवनाथांच्या आठवणींनी ते खूप कासावीस व्हायचे. मला आठवतं स्वामीच्या महानिर्याणाचा प्रसंग प्रत्येक वाचनाच्या वेळेला वाचला गेला, कित्येक वेळेला वाचला गेला, पण स्वामीजींच्या भावाची उत्कटता दरवेळी तेवढीच असायची. एकदा जुन्या घरी आम्ही सगळेजण बसलो होतो आणि तो प्रसंग वाचून झाला. वाचून झाल्यानंतर स्वामीजींनी अचानक त्यांचा मोबाईल ऑन केला. आम्हाला काही कळे ना मोबाईलवरती काय स्वामीजी करतात. तर स्वामीजींनी त्यामध्ये गाणं टेप केलं होतं आणि त्या गाण्यामध्ये नुकतीच आई गेलेली आई जशी गेलेली आहे अशा एका पोरक्या मुलाखत मनोगत होत. ती गेली तेव्हा रुंदीनं पाऊस निघत होता, अंगणात गमले मजला संपले बालपण मागले. ते शब्द ऐकता ऐकता स्वामीजींच्या विरहाने इतके व्याकुळ होऊन गेले की असं त्यांचं इतकं व्याकुळ झालेलं रूप आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. संपूर्ण दिवसभर ते त्याच भावामध्ये होते. चैत्रामध्ये अजून एक सुंदर प्रसंग आहे ज्यामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगासमोर स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांना आलिंगन दिलं. तो प्रसंग असताना सुद्धा स्वामीजी असे भावामध्ये विरघळून जायचे. जो काही स्वामीजींच्या त्या आलिंगनाचा सुखद स्पर्श ते त्या क्षणी पुन्हा अनुभवत असायचे. खरोखरच स्वामीजी म्हणजे भावाचा एक अथांग सागर आहे आणि त्या सागरातले काही पहिलींचं दर्शन आम्हाला सगळ्यांना चैत्र वाचनाच्या दरम्यान झालं. मला असं वाटतं विंगाला मी इथे थांबते तर खूपच आठवणी सांगेन मी.
इस चरित्र ग्रंथ में मैंने शुरुआत में बताया था दो भाग है, एक साधक उपयोगी भाग जिस पर गोपते साधने भी काफी प्रकाश डाला और दूसरा एक है कि संप्रदाय की शुद्धता रखने के लिए कुछ कठोर निर्णय जो लेने रहते हैं उसमें समझौता न करते हुए जो कई कठोर निर्णय उन्हें लेने पड़े उसका तनाव भी काफी आया. उस दौर का मैं कुछ साक्षी कुछ साथी भी रहा. पर अभी कुछ दिनों से मैं विचार कर रहा था कि इतने तनाव भरे भाग में शीतलता प्रदान करने वाला कोई तो स्रोत होगा. मधुरताई उनकी मुस्कुराहट और उनकी हंसी में खास अंतर नहीं रहता, केवल उस समय चेहरा भी याद भी आ गया तो भी काफी काम हो जाता है. स्वामी जी को तो उसका काफी लाभ हुआ है, मानना ही पड़ेगा वो. स्वामी जी आपको तो मधुराता का सौभाग्य जो इस ग्रंथ निर्माण प्रणाली के दौरान रहा उसके कुछ स्मृति क्षण मृदुता ही बताना.
मैं मधुराताई खरंच त्यांच्या कामामधून वेळात वेळ काढून अगदी आवर्जून आमच्यामध्ये वाचनाला येऊन बसायच्या. खरं तर त्यांना स्वामीजींच्या जीवनपटातले सगळे प्रसंग माहिती होते, पण त्या इतक्या कुतूहलाने ऐकायच्या की जसं काही पहिल्यांदाच ऐकत आहे. पण त्यांच्या निरागस चेहऱ्यावरती ते कुतूहलाचे उत्सुकतेचे भाव बघायला खूप छान वाटायचं. स्वामी माधवनाथांविषयी ते प्रसंग वाचताना त्यासुद्धा स्वामीजींसारख्याच पूर्णपणे भावविभोर होऊन जायच्या. जो काही दोघांचं स्वामीजींचं आणि मधुराताईंचं दोघांचं भावविश्व पूर्णत समर्पित होऊन गेलं होतं. मला मधुराताईंच्या वर फार विशेष या सगळ्या उपक्रमात वाटतं की मधुराताईंनी चरित्र लेखनाच्या दरम्यान कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला नाही. हे असं लिहा किंवा हे असं लिहू नका अशी एकही सूचना त्यांनी कधीही केली नाही. त्या अगदी सहजपणे आमच्यामध्ये येऊन बसायच्या, तिथे ऐकायच्या आणि निघून जायच्या. पण त्या आल्या ना की तिथलं वातावरण इतकं मोकळं आणि हलकं फुलकं व्हायचं की आम्हालाच खूप रिलॅक्स वाटायचं. कारण स्वामीजींच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही चेष्टामत्करी सहज संवाद व्हायचे. एकदा अनुसरिताच्या परिशिष्टाचं वाचन चालू होतं आणि मला वाटतं संपत आलं होतं वाचन आणि नेमक्या त्यावेळेला मधुरताई येऊन बसल्या. तर त्याच्यामध्ये शेवटी एक वाक्य आपण वाचलं असेल की स्वामी मकरंदनाथांची सहधर्मचारिणी ते त्यांची एक शिष्या एक नम्र भक्त अशा मधुरताईंच्या जीवनात एक आगळावेगळा प्रवास दिसतो असं ते वाक्य होतं. एकदाच आहे ते वाक्य स्वामीजींनी ते वाक्य एकदा मोठ्याने पुन्हा वाचलं. मधुरताईंकडे असं हळूच मिश्किलपणे पाहिलं आणि म्हणाल्या काय घडतोय ना तुझा असा प्रवास. मधुरताई त्याच्यापेक्षा जास्त विचार त्या त्यांच्या नेहमीच्या अगदी मोकळ्या भाषेतच म्हणाल्या आता पण मला कसं काय करणार हो, माझा कसं प्रवास घडतोय का नाही हे तुम्हालाच समजणार ना. स्वामीजींना त्यांनी इतकं पटकन निरुत्तर केलं की ते बघून आम्हाला सगळ्यांना इतका आनंद झाला. आम्ही मधुराताईंची बाजू घेऊन अक्षरशः काळ्या वाजवलं. तर असे खूप प्रसंग असायचे की स्वामीजी आणि मधुराताई दोघजण आमच्यामध्ये असायचे ते इतके सहज आमच्यामध्ये मिसळून जायचे की ज्यांचं आपण चरित्र लिहितो आहोत तेच आपल्याबरोबर बसले आहेत आणि ते इतके सहज मिक्स होत आहेत याच्यावरती आमचाच विश्वास बसायचा नाही.
कार्यक्रम को थोड़ा और आगे जल्दी जल्दी बढ़ाते हैं. अभिजीत बहिरंग के शिल्पकार का थोड़ा सा भाग और आज के लिए बाकी है, उसे और थोड़ा करके बताना.
कोशिश करता हूं. अब हम थोड़ा सा फोटो कड़े वळूया. आता फोटो जो बाबतीत काही सांगायचं म्हणजे जवळपास 225 फोटो मला आवडलेले होते स्वामींचे आणि ते असं वाटत होतं की सगळ्यांचे सगळे फोटो त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पण मिलिंदाबांनी जेव्हा इतके फोटो बघितले सगळे तेव्हा
मी त्याला म्हटलं आपल्याला पुस्तक छापायचं आहे का फोटो गॅलरी छापायची.
आणि मग पुन्हा त्याला एक चाळणी लावली गेली आणि तरी त्याचे 150 फोटो जवळपास महत्वाचे असे वाटायला लागले. त्यात स्वामीजींनी काढलेली स्केचेस होती, त्यांचे लहानपणचे फोटो होते, कुटुंबियांचे, कौटुंबिक कार्यक्रमांचे, परमपूजनीय स्वामी माधवनाथांबरोबरचे आणि त्यांचे स्वतंत्र फोटो असे त्यातले भाग ठरले. आणि जोशी प्रिंटर्सचे आनंद जोशी यांनी अजून एक नवीन कल्पना मांडली. ते म्हटले की आपण स्वामीजींचे आत्ताचे फोटो हे एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरकडून काढून घेऊयात नवीन गेटअपमध्ये काही वेगळ्या. तर त्याच्यामुळे काय होईल, एक तर त्यांचे अँगल्स असतात ते एक लाईट अरेंजमेंट चांगली असते, त्याचे जो शार्पनेस असतो खूप चांगला मिळतो. आणि त्यांनी इतका आग्रह केला आणि शेवटी स्वामीजींना त्यांनी त्यांच्या आग्रहाला बळी पाडायला भाग पाडलं. अक्षरशः स्वामीजींचा शेवटी याला तयार झाले आणि त्यांच्या आग्रहामुळे मात्र आपल्याला स्वामीजींचे काही सुंदर फोटो त्या चरित्र ग्रंथामध्ये मिळाले. त्यात जे कौटुंबिक फोटो सुद्धा आहेत त्यातला जो कुटुंबाचा एकत्र फोटो आहे, मधुराताईंबरोबरचा चहा पितांचा एक अतिशय मोकळा असा अतिशय सुंदर फोटो आहे, त्याचं श्रेय आपल्याला अनिल जोशींना मात्र द्यायला पाहिजे. आता या फोटोंच्या निवडीचा अजून एक चाळणी त्याला लावायची होती, कारण त्या फोटोंवरती सुद्धा मिलिंदांची जरा करडी नजर फिरत होती आणि मग स्वामीजींनी ते काम हातात घेतलं आणि आम्ही स्वामीजींना असं सांगत होतो की अहो स्वामीजी हा अतिशय चांगला फोटो आहे, अहो स्वामीजी हा फोटो किती चांगला आहे. पण स्वामीजींनी हा फोटो राहू द्या की हा कशाला आपण बघायचा, पण स्वामीजींनी अर्ध्या तासामध्ये त्यांनी फोटोंची संख्या निम्म्यावर आणली
अभिजित.
आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं, एकच एक दीड मिनिट
असं गुलाल गुलाब.
या निवडीचं एक वैशिष्ट्य असं होतं की याच्यात सगळे विषय तर आलेले होते पण कुठलाही फोटो रिपीट झालेला नव्हता. अपवाद फक्त एका फोटोचा आहे, तो म्हणजे कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा जो प्रसंग आहे त्याचे दोन फोटो निवडलेले आहेत. इथला मात्र आम्ही सगळ्यांनी स्वामीजींना त्याच्यावर जाऊन धरणच मांडलं होतं की स्वामीजी हे दोन फोटो असू द्यात. अहो कसबा गणपती म्हणजे पुण्याचं आपलं ग्रामदैवत आहे आणि त्याची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि दुसरा आरतीचा फोटो आहे आणि तिथे सुद्धा असेल की स्वामीजींनी आमच्या म्हणण्याला ते म्हटले असतील जाऊ दे यांच्या म्हटलेला थोडासा दुर्गारा देऊन आणि ते दोन अतिशय सुंदर फोटो आपल्याला त्यात दिसत आहेत. त्यावेळेचा सहवास जो होता स्वामीजींचा, दोन दोन तीन तीन तास स्वामीजीं बरोबर सगळ्यांनाच मिळायचे आणि त्या एकत्र असण्याचं पण एक वैशिष्ट्य होतं. एक म्हणजे स्वामीजी सगळ्यांना सामावून घेत असत, दुसरं म्हणजे सगळ्यात छोट्यातली छोटी जी सूचना असायची ती एकदम भडकावून न लावता स्वामीजी त्याच्यावर पूर्णपणे विचार करायचे सगळ्या बाजूंनी आणि मग पुन्हा त्यांच्या कल्पनेची जोड त्या कल्पनेला मिळायची आणि एक वेगळंच सुंदर कॉम्बिनेशन त्याचं तयार व्हायचं आणि या सगळ्याचं मग आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की हे कसं काय इतकं सुंदर त्यांना सुचतं. ते या सगळ्याचंच असत पण कुठल्याही बाबतीत ते आग्रही नसत, हे फार विलक्षण आहे. आणि मुख्य म्हणजे फार खेळीमेळीचे आणि प्रसन्न वातावरणात हे सगळं पार पडत असे. शेवटच्या पानांवरती मी येतो. दोन पार्ट आहेत फक्त आता. एक म्हणजे आसपास म्हणून हा एक प्रकार असतो. हे आपण पुस्तक उघडल्या उघडल्या जे पान आपल्याला दिसतात ते संपूर्ण जे आहे याला प्रिंटर्सच्या भाषेत आसपास असं म्हणतात. एक पुढे असतं आणि एक मागच्या बाजूला असतं. तर पुढच्या बाजूला जे फोटो आहेत ते सद्भक्त दिलीप काळे काकांनी काढलेले फोटो आहेत जे आता या सगळ्या सोहळ्याचं लाईव्ह चित्रीकरण आपल्यासाठी करत आहेत. अतिशय सुंदर त्यांनी हे जे माऊलींच्या पालखीचे फोटो आहेत ते काढलेले आहेत. आणि या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे जे आम्हाला सगळ्यांना नंतर जाणवलं, ते म्हणजे या ग्रंथाची सुरुवात माऊलींपासून झालेली आहे. आपण पुस्तक उघडल्या उघडल्या आपल्याला पहिला शब्द दिसतो तो माऊली आणि पुस्तकाचा शेवटचा फोटो जो आहे सगळ्यात शेवटचा तो स्वामीजी माऊलींना अतिशय समर्पणाने नमस्कार करतानाचा फोटो आहे. आणि हे सगळं न ठरवता झालं. आम्हाला सगळ्यांना नंतर आश्चर्य वाटलं की हे कसं काय सगळं जुळून आलं. हा सगळ्याच्या सगळा ग्रंथ जणू माऊलींना समर्पित झाला. आणि एकच फक्त गोष्ट एक महत्वाची जी आहे ते म्हणजे याचं एक लॅमिनेशन जे आहे ते पहिल्यांदाच असं एक वेगळ्या प्रकारचं लॅमिनेशन कुठल्या चरित्र ग्रंथाला दिलं गेलेलं आहे. हे वेल्वेट लॅमिनेशन आहे. हे नुकतंच मार्केटमध्ये आलेलं होतं आणि त्यासाठी सुद्धा जोशींनी आग्रह धरला. हे आपण जेव्हा हातात धरतो तेव्हा आपल्याला एक वेल्वेटचा फील येतो. ते आणि त्याच्यावरचं जे एम्बॉसिंग आहे गोल्डन एम्बॉसिंग हे फार सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. आणि अजून एक महत्वाचा उल्लेख मला करावा वाटतो ते म्हणजे याचं जे डीटीपीचं काम केलं गेलं ते अतिशय निर्दोष आणि उत्कृष्टपणे सद्भक्त साधनाताई बाकरे यांनी पार पाडलं. अतिशय अवघड असं हे काम त्यांनी फार कुशलतेने ते सांभाळलं आणि तसंच याचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यासाठी सुद्धा स्वामीजींनी अडीच अडीच तास आमच्या सगळ्यांबरोबर ते बसले. मधुरांना सुद्धा सगळे आठवत आहेत आणि पाच सहा त्याच्या संकल्पना तयार झाल्या आणि मग त्यातल्याच एका संकल्पनेवरती श्री योगेश बद्दी यांनी काम केलं आणि हे अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ आपल्यासाठी तयार झालं. नवीन
धन्यवाद अभिजित.
मला फारच कळवलं त्यांनी.
अधिक बुलेट प्रश्न आपल्याला आहे का मृदुताईचे एक काही हृदय स्पर्शी प्रसंग होंगे एक प्रसंग बताना.
एकदा काय झालं स्वामी माधवनाथांच्या निर्याणानंतर स्वामी मकरनाथांच्या मनाची अवस्था कशी झाली असेल सद्गुरुग्रहाचं दुःख यांच्यावरती काही लिहायचं होतं. मी ते लिहायला घेतलं पण मला ते काही जमले ना. मला असं वाटायला लागलं की स्वामी माधवनाथांसारख्या एवढ्या मोठ्या महापुरुषाचे परमभक्त शिष्योत्तम असलेल्या भक्ताचं इतकं तरल असलेलं अंतःकरण त्याच्यातले भाव आपण कसं काय लिहू शकणार. मी दोन तीन वेळा लिहिलं पण दरवेळेला अभावत राहतं. शेवटी एक दिवस मी ती पानं घेतली आणि स्वामीजींच्याकडे गेले. त्यावेळी गुन्हेगारी स्वामीजी बाहेर गॅलरीत झोपाळ्यावर बसलेले होते. त्यांनी ती पानं सगळी पाहिली आणि मला म्हटले आंटी कागदाईकडे. आणि पहिला जो एक पॅरेग्राफ लिहिलेला होता त्याला जोडून स्वामीजींनी अक्षरशः 5-10 मिनिटांमध्ये पूर्णचा पूर्ण प्रसंग एक सलग लिहून काढला. मी अवाक होऊन ते बघत राहिले आणि माझ्या मनात आलं की खरंतर स्वामीजींनी ठरवलं असतं तर त्यांनी हे चरित्र एकट्याने केवळ 3-4 महिन्यांमध्ये लिहून पूर्ण केलं असतं. पण किती उदारपणे त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं केवळ आमच्या सगळ्यांकडनं एक सद्गुरू सेवा घडावी म्हणून. रामप्रभूंना लंकेमध्ये जाण्यासाठी सेतू बांधायचा होता. त्यांना तो एकट्याला बांधणं सुद्धा सहज शक्य होतं पण त्यांनी ते काम कोणाकडनं करून घेतलं तर वनामध्ये झाडचाला खाऊन राहणाऱ्या वानरगणांकडनं. तसंच इथे घडलं असं मला वाटतं. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनोगत हेच आहे की यासाठी लागलेली जी काही शक्ती बुद्धी वेळ आणि कला हे सर्व काही आम्हाला स्वामीजींनी पुरवलं आहे. श्रीराम
भगवान की सेना में ये चार तो यहाँ आप सब दिख रहे हैं. कई ऐसे समिति के सदस्य हैं जो इस तरफ बैठे हैं पर एक सदस्य है जो अभी हमारे बीच नहीं है मानिक कई रूप में. छोटा सा प्रश्न है उन्होंने कैसेट्स में जो भी रिकॉर्डेड था उसका शब्दबद्ध किया और जब अंतिम कैसेट समाप्त हुआ उसके कुछ दिनों बाद ही वो गुरु पाई के पास वो आई सर्जन है उनके पास आंख दिखाने आई थी तो पता चला डायबिटीज के कारण नजर लगभग जा चुकी है. गुरु पाई ने उनसे पूछा भी कि अब काफी देर से आए तो कब्जे काकों ने कहा अब इस नजर का काम हो गया. सतगुरु सतगुरु सेवा में इस नजर में जो काम करना था वो कर दिया. अभी नजर रहे या न रहे इस सुंदर ग्रंथ रूपी सुंदर इमारत में नींव के कई पत्थर हैं. फिर कभी उस पर चर्चा करेंगे. गिरीश भाई से एक बुलेट प्रश्न है एक आधा हृदय स्पर्शी प्रसंग थोड़ क्या प्रसंग सगत
अवगत प्रश्न है. स्वामीजींना स्वामी माधवनाथांनी मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 1992 रोजी संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. त्यानंतर स्वामीजींच्या मनात एक विचार आला की जे वडीलधारी मंडळी आहेत तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार करून याविषयी थोडं बोलावं. त्याप्रमाणे माझ्या आईदादांना भेटण्यासाठी स्वामीजी आले. त्यांनी आईदादांना नमस्कार केला. स्वामीजींना जे त्यांच्याशी बोलायचं होतं ते स्वामीजी बोलले. अनघाजवळ त्यांनी छोट्या गौरवाविषयी चौकशी केली आणि स्वामीजी निघाले. मी पण त्यांना दारापर्यंत पोहोचवायला असं केलं. माझ्या मनात एक विचार होता स्वामीजींशी बोलावा पण सगळ्यांसमोर बोलावं का एकटं बोलावं का नंतर बोलावं असा एका दुधामोन्या स्थितीत मी होतो. स्वामीजी तेव्हा M80 आले होते. ते बसले आणि त्यांनी पहिली किक मारली पण गाडी काही सुरू झाली नाही. मग मला असं वाटलं की आत्ता स्वामीजींशी बोलावं. मी स्वामीजींना असं म्हटलं की आजपासून मैत्री संपली तर मी शिष्यभावात राहायचा प्रयत्न करेल. शिष्यभाव वाढवायचा प्रयत्न करेल. स्वामीजी त्या क्षणी असं म्हणाले अरे संपते ती मैत्री कसली. स्वामीजींनी एमएच्या स्टँडवर घेतली आणि स्वामीजी पुढे असं म्हणाले की व्यक्ती कितीही मोठी झाली तरी त्या व्यक्तीला मित्राची मैत्रीची एक गरज भासते. आणि काही क्षण थांबून स्वामीजी असं म्हणाले की तुझे माझे संबंध फार वेगळे आहेत. त्याच दरम्यान स्वामीजीने माझा हात हातात घेतला आणि जवळपास 2-3 मिनिटं आम्ही दोघे नुसते उभे होतो. आणि मग स्वामीजींनी मानेनेच मी निघतो असं सांगितलं. गाडीवर बसले आणि ते निघाले. संत
करते थे मित्री कसली, ऐसा जो कहा उन्होंने स्वामी जी के साथ मित्रता का जो एक सुंदर संबंध है इसका अनुभव मिलिंदादा आप भी कई वर्षों से ले रहे हैं। एक और छोटा सा और सुंदर प्रश्न है, अंतिम प्रश्न है इस सत्र का। उपनिषद एक संदेश देता है कि जो समय पे जगा दे वो सद्गुरु है, वो काम तो स्वामी जी कर रहे हैं, और जो समय पे जागे वो शिष्य है। तो समय पे हम जागे, समय व्यर्थ हुए होने के पहले हम जागे, अच्छी तरह जागे, इसके लिए हम इस चरित्र ग्रंथ का लाभ उपयोग किस तरह से कर सकते हैं, थोड़ा उस विषय में हमें बताएं।
माझ्यासाठी सुद्धा हा पुन्हा एकदा विचार करायला लावणारा प्रश्न आहे असं वाटलं। या चरित्र ग्रंथाचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासाठी उपकार सिद्ध करू शकतो। या चरित्र ग्रंथात मकरनाथांचं जे जीवन उभं राहिलं ते आपल्या लक्षात येतं की अगदी आपल्या सर्वांसारखं चार चौघांसारखं जीवन होतं, मध्यमवर्गीय जीवन होतं। असं कुठल्याही प्रकारे जन्मत कुठल्याही अलौकिकतेचा स्पर्श त्या जीवनाला नव्हता, आणि त्याच्यातूनच एक अलौकिक जीवन, एक अलौकिक मूर्ती घडू शकली। हा मोठा प्रवास आहे, ही मोठी यात्रा आहे, पण ती आपल्याला सुद्धा करता येईल। आपली जेवढी क्षमता असेल तेवढी आपल्याला ती निश्चित पार पाडता येईल असं मला ह्याच्यातनं वाटलं। मकरनाथांशी जो मैत्रभाव आहे त्याच्यात पुष्कळ मर्यादा मला जाणवतात। ते पुस्तक लिहिताना त्या बऱ्याचशा मर्यादा पुन्हा पुन्हा उघड होत होत्या, आणि त्याबद्दल मला असं सांगावं असं वाटतं की ह्या चरित्रातनं सुद्धा आपल्यातला प्रत्येक जण स्वामीजींशी मैत्र साधू शकतो। मकरनाथांच्या जीवनाच्या आतल्या गाभ्यात चरित्रातून उतरू शकतो। या चरित्रात ग्रथित झालेले शब्द आणि या शब्दांच्या पलीकडे राहिलेला भाव, त्या भावामध्ये आपण निश्चित उतरू शकता। त्यांचं कॉलेज युवा अवस्थेतलं त्यांचं जे घडणं होतं, त्यांच्या दादांनी त्यांच्यामध्ये निर्माण केलेली जी एक ध्येयनिष्ठा होती, त्यांचं जे सखोल असं आत निर्माण झालेलं जे मंथन होतं, ते मंथन हे सगळ्याचा आपण आपल्याशी काही अनुभव घेऊ शकतो, आपल्याशी ते जोडू शकतो। सद्गुरूंकडे जाण्याची तीव्र उर्मी आणि सद्गुरूंकडे गेल्यानंतर त्यांच्या चरणांशी पुन्हा 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 समर्पित होण्याची इच्छा, हा जो भाव आहे या भावाचा आपण आपल्यासाठी अभ्यास करू शकतो। या भावाचा शोध या चरित्रातनं आपल्याला नवनवीन प्रकाराने लागेल असं मला वाटतं। हे चरित्र लिहून झाल्यानंतर मी पहिल्याच दिवशी खूप आदाशासारखे त्यातले कुठले कुठले भाग वाचत बसलो रात्री। मलाही आश्चर्य वाटत होतं की हे काहीतरी नवीनच आपण वाचतोय असं वाटायला लागलं। आपल्याला हे पुस्तक, हे चरित्र नवीन नवीन वाटत राहील, पुन्हा पुन्हा ते आपल्याला नवीन नवीन दिशा प्राप्त होत जाईल। जसं गोप्ते साहेबांनी सांगितलं की निश्चित मला दिशा मिळाली, मला खूप आनंद झाला, हा आनंद आपल्यातल्या सगळ्यांना व्हावा, आपल्या जीवनावर हे चरित्र प्रकाश टाकावं। या चरित्राने साधक म्हणून अजून दोन पावलं आपल्याला टाकण्याची जिद्द निर्माण व्हावी असं मला वाटतं। माझ्यासकट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे असं व्हावं अशी मी स्वामी माधवनाथांच्या आणि मकरनाथांच्या चरणांची प्रार्थना करतो।
ऋषी प्रार्थना का की डोर पकड़ के हम, मैं भी सब श्रोता की ओर से जो मुलाकात ये कार्यक्रम लिया वो समाप्त करने के पहले स्वामी जी आपके चरणों में एक प्रार्थना करूंगा। वो प्रार्थना एक सूफी संदेश के रूप में है कि वक्त की घड़ी में जिंदगी बंद है, यानी जीवन सीमित है। चंद घड़ियां मिली है आजादी के, इसे खो न देना। आजादी के का कहने का मतलब है इस नरजन में हमें आजादी है, हम इस पथ पर चले या न चले, और चले तो कैसे चले। इस पारायण सप्ताह के पहले दिन स्वामी जी आपने जो उद्घोष किया था, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम ब्रज, वो उन्होंने कैसे किया वो चरित्र ग्रंथ में शब्दों शब्दों में समाया है। हमारी ओर से आपके चरणों में ये निश्चय रूपी पुष्प है, कई जन्म ले लिए ये अंतिम हो। इसके आगे कार्यक्रम का सूत्र मैं सदभक्त सेठ सर के हाथ में देता हूं।
श्रीमान यानंतर मंडळाच्या वतीने श्रीवसु कापडे साहेब स्वामीजींना आणि मधुरताईंना पुष्पहार अर्पण करते आणि सद्भक्त विवेक रांजने एक अभंग सादर करेल। असे जे अभंग आहेत हे दोन्ही अभंग एकनाथ महाराजांनी रचलेले आहेत।
वंदित से न पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती आती कुळाचा विचार भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई हो ज्ञानाबाई माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानाबाई हो ज्ञानाबाई ज्ञानाबाई हो ज्ञानाबाई माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानाबाई हो ज्ञानाबाई ज्ञानाबाई हो ज्ञानाबाई
अतिशय गोडाबंग सादर केला. मला सांगायला आनंद वाटतो की विवेक हा सखोल महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि जे चरित्र ज्यांनी प्रकाशित केलं अनिल प्रिंटिंग ज्याचं केलं तर अनिल जोशी ही याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवलंय. आज आमच्या संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य आणि सखोल महाविद्यालयाचं हे बदलतं रूप ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या एका पाठीवरच्या थापीने आम्ही सगळी टीम आमची करते आहे ते शाळीग्राम साहेब आज इथे आलेले आहेत. व्यवसायाने ऍडव्होकेट आहेत. त्यांचे वडीलही पुण्यातले एक निष्णात वकील असे आहेत आणि त्यांच्या मिसेस दोघेही आलेले आहेत. मी शाळीग्राम साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी ऍडव्होकेट साहेबांचा सत्कार करावा.
स्वामीजींना नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या पुढे नतमस्तक होऊन फक्त दोन मिनिटं मी आपली घेणार आहे. मला स्वतःलाही सांगायला अभिमान वाटतो की मीही आपल्याच परिवारातला आहे आणि आमच्या घरामध्ये वारीचं अतिशय मोठं परंपरा आहे. त्यामुळे मलाही अभिमानाने सांगावं असं वाटतं की मीही आपल्याच परिवारातला आहे. आपण सगळेजण इथे काही दिवसांपासून 5 तारखेपर्यंत रोज येऊन या वास्तूचं महत्व वाढवलं. या वास्तूला पवित्र वास्तूला अजून पवित्र करण्यामध्ये आपण आपला हात दिला त्याबद्दल मी शिक्षण प्रसारक मंडळी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या तर्फे आपलं स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम आपल्या जेव्हा जेव्हा कराल त्यावेळेस शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आपल्याला कुठलीही गोष्ट जर समजा काही करणार असाल तर तो आम्ही आमचा आपल्या या कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा समजून आम्ही जरूर योग्य ते काही गोष्टी करू. थँक्यू व्हेरी मच.
शिक्षण प्रसारक मंडळीला 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहे आणि सखोल महाविद्यालय आता 100 कडे वाटचाल करते आहे. आम्हा सर्वांची अशी भावना आहे की सेंटेनरीचं सेलिब्रेशन या पारायणांनी सुरू झालेलं आहे.
अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी म्हणजे त्याला आशीर्वाद देण्याकरता आपण आलेला आहात. मला खरंच आनंद वाटतो की हे जे कुठल्याही संस्थेमध्ये जसं आपल्या मानवाच्या आयुष्यामध्ये 100 गाठणं हेही अतिशय अवघड असतं तसं संस्थेच्याही आयुष्यामध्ये 100 गाठणं हेही तितकंच अवघड असतं. सध्याचे पदाधिकारी काम करतात पण ज्यांनी संस्था स्थापन केली आणि आजपर्यंत ज्यांनी वाटचाल त्यांची इथपर्यंत आणून ठेवली त्या सगळ्यांचं मनोभाव त्यांना नमस्कार करून आपण सगळ्यांनी त्यांना थँक्यू म्हणू. आणि मला असं वाटतं की या पद्धतीने आपण जेव्हा बोलतो किंवा आपण जेव्हा असे कार्यक्रम करतो तर आपण हंबल होऊन त्यांचीच आठवण करून या लोकांनी जे 100 वर्ष या संस्थेकडे जेव्हा त्यांना नेण्याच्या वाटचाली करण्याकरता जेव्हा त्यांनी आपले कष्ट सगळे कारणी घातले त्यांची ही याच्यामागे खूप मोठी तपश्चर्या आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांची आठवण करून त्यांच्या या कष्टामुळे आज या 100 वर्षाकडे वाटचाल करतो आहोत. आणि यापुढेच अशीही प्रार्थना करू की याच्यापुढे अजून 100 वर्ष ही संस्था याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करेल.
तिथे वारसा चालवणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये एक अग्रणी नाव मनोजी केळकर यांचं आहे. ते इथले माजी विद्यार्थी आणि अध्यापनाचंही काम ज्यांनी इथे केलं संस्थेच्या कार्यामध्ये ते सहभागी होते. साहित्य सम्राट म्हणून त्यांचा सत्कार विविध ठिकाणी होत होता. साखरे महाराज मठामध्ये ज्यावेळेला त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला त्या सत्काराला उत्तर देताना ते जे वाक्य बोलले ते अतिशय स्वामी प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगत असत की लोक मला साहित्य सम्राट म्हणून गौरवतात पण या ज्ञानेश्वरीच्या एकेका ओळीवरून हजारो साहित्य सम्राट वाळून टाकावेत अशी ह्यांची योग्यता आहे. तेव्हा मी स्वामीजींना अशी विनंती करतो की आजच्या प्रवचनाचा आपण सुरुवात करावी. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे काही प्रतिपादन केलेलं आहे स्वामींचं जे सांगणं आहे त्यांची जी प्रवचनं आहेत त्याच्यामध्ये इतकं एक वैशिष्ट्य आहे की त्यातलं अंतरंग उलगडून दाखवण्याची एक ताकद स्वामीजींच्या मध्ये आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्याचा लाभ घेऊया.
हरी हरी अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. ॐ भगवंतांनी गीता शास्त्र किंवा गीता धर्म म्हणून जे प्रतिपादन केलं त्या गीता धर्माची किंवा गीता परंपरेची काही कटाक्षांनी वैशिष्ट्य आणि पथ्य भगवंतांनी सांगितली आणि या 8 दिवसांमध्ये त्याच्यावर मी बोलतो आहे. गेले 5 दिवस मी त्यावरच बोललो. हे गीताशास्त्र सांगण्यासाठी जो तप करतो किंवा तपाविषयी ज्याला आस्था आहे जो भक्त आहे ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि जो अनिंदक आहे अशी व्यक्ती श्रवणाची अधिकारी असावी असं भगवंत म्हणाले. अशा व्यक्तीलाच फक्त गीताशास्त्र सांगावं. तसंच य इदं परमं गुह्यं मद भक्तेषु अभिधास्यति हे जे परम गुह्य माझ्या भक्तांना जो सांगेल याचा अर्थ वर सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये बसलेले असे जे सर्व भक्तिमयी परां कृत्वा मामे वैशत्य संशयः त्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती होऊन तो मलाच येऊन मिळेल याच्यामध्ये संदेह नाही. गीता धर्म कोणाला सांगावा हे जसं सांगितलं तसं हे गुह्य परमगुह्य असं शास्त्र जो सांगतो त्याच्याबद्दलची फलश्रुती अशी की तो पराभक्ती प्राप्त होऊन मलाच येऊन मिळेल असं भगवंत म्हणाले. जी गुह्य अथवा गुप्त गोष्ट आहे गीता हा भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे भक्त आणि भगवंत किंवा सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये असणारा गुह्य असा संवाद आहे. 15व्या अध्यायाच्या अखेरीला देखील इति गुह्यतमं शास्त्रम इदम उत्तम मया दग असंच भगवंत म्हणाले. हे जे गुह्य आहे हे गुह्य कोणाला सांगावं हे गुह्य आत्मीयता असेल तरच सांगितलं जातं. सर्वसाधारणपणाने देखील गुप्त गोष्ट जर असेल तर विश्वासातल्या व्यक्तीला सांगितली जाते. ज्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावर त्याला गुप्त गोष्ट सांगितली जात नाही. ज्याच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाचं स्वरूप देखील प्रेम आहे तरच गुप्त गोष्ट सांगितली जाते. ती देखील तुला म्हणून सांगतो अशा पद्धतीने सांगितली जाते. ज्या ठिकाणी आत्मीयता नसेल तिथं गुप्त गोष्ट सांगितली जात नाही. ज्या ठिकाणी आत्मीयता असेल अथवा प्रेम असेल तेव्हाच गुप्त गोष्ट सांगितली जाते. तशा तऱ्हेने परमार्थातले जे सगळे संवाद आहेत ते संवाद हे गुरु शिष्यांमध्ये झालेले असे संवाद आहेत. भागवत गीता उपनिषद दासबोधामध्ये देखील ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग हा जो गुप्त गोष्ट सांगण्यासाठी फार निकटता आवश्यक असते आत्मीयता आवश्यक असते. सामान्य गुप्त गोष्ट देखील सांगण्यासाठी निकटताच आवश्यक असते तरच ती सांगितली जाते. हे जे परमगुह्य आहे हे परमगुह्य सांगण्यासाठी केवळ निकटता नाही तर निकटतेच्याही पलीकडचं असं काही असणं आवश्यक असतं. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये निकटतेच्याही पलीकडं अशी काहीतरी गोष्ट असायलाच पाहिजे तरच गुरु जे सांगतात ते शिष्याच्या अंतर्यामी ठसेल. हे जे गुह्य आहेत ते गुह्य सद्गुरु शिष्याच्या चैतन्याकडे पाहून सांगत असतात. त्याच्या चैतन्याशी एकरूपत्वाने सांगत असतात. परमार्थिक जो उपदेश आहे तो उपदेश केवळ बोलण्याची गोष्ट नाहीये. तसंही म्हटलं तर नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः कितीही प्रवचन करून आत्मा प्राप्त होत नाही. न मेधया बुद्धीने देखील नाही न बहुनाश्रुतेन खूप ऐकल्यामुळे देखील नाही. आत्मा जर प्राप्त करायचा असेल तर आपल्या मनाच्याही पलीकडे जाण्याची थोडीशी सवय पाहिजे. आपल्या तर्काच्याही पलीकडे जाण्याची थोडीशी सवय पाहिजे. ज्या ठिकाणाहून तर्क निर्माण होतो आणि संपतो ज्या ठिकाणाहून मन उत्पन्न होतं आणि नाहीसं होतं त्या अमन मनातून शिष्याने ऐकायला पाहिजे. आणि सद्गुरूंनी देखील सांगत असताना त्या शिष्याच्या चैतन्याकडं म्हणजे अमन मनाकडेच लक्षून सांगायला पाहिजे. सद्गुरूंनी सांगत असताना योगयुक्त होऊन सांगणं आवश्यक आहे. स्वतः भगवंत असं म्हणतात. सगळी भगवद्गीता सांगितली गेली, युद्ध झालं आणि काही काळाने अर्जुनाने परत भगवंतांना तो महान उपदेश मला परत एकदा ऐकवा असं जेव्हा अशी विनंती जेव्हा केली तेव्हा भगवंत म्हणाले की त्यावेळेला मी अत्यंत एकाग्र चित्तानी आणि योगयुक्त चित्तानी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतो आणि उपदेश केला गेला. सांप्रत या क्षणाला माझी तशी स्थिती नाही म्हणून आता पुन्हा हा उपदेश होणार नाही असं भगवंत म्हणाले. म्हणून जे जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगेल तो हे गुह्य अनुभवणारा असला पाहिजे आणि अनुभवून सांगणारा असला पाहिजे. या शिक्षण प्रसारक मंडळीचं हे सप महाविद्यालय आहे हे खरं म्हणजे एक पुण्याचं भूषण म्हणूनच आहे. 100 वर्ष ही संस्था चाललेली आहे आणि भगवद्गीतेच्या एका अधिकारी महापुरुषाने त्याच्या दूरदृष्टीने लोकमान्यांमुळे ही संस्था कशा प्रकारे सुरू झाली ही संस्था याच्या मोठमोठे ज्याला इंटेलेक्च्युअल जायंट्स म्हणता येईल असे लोक इथं प्राचार्य म्हणून होऊन गेले. शिक्षक देखील फार मोठमोठे झाले. इथून फार मोठे विद्यार्थी तयार झाले. जागतिक पातळीवर काम करणारे देखील झाले. त्या सगळ्यांच्या नावाने ही संस्था निश्चित ओळखली जाते आणि जाईल. तरी देखील मामांच्या नावाने ही संस्था विशेष ओळखली जाते. याचं कारण हे परमगुह्य असं गीता तत्व किंवा गीता धर्म मामांनी सर्व आयुष्यभर गीतेच्या भक्तांना श्रीकृष्णाच्या भक्तांना अथवा गुरु भक्तांना सांगण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च घातलं. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा जो सांगतो त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत कृपा भरून असलेली पाहिजे. त्याला त्या परमतत्वाचा अनुभव पाहिजे. त्याचं अंतःकरण सदैव आणि कृपेनी भरलेलं असं पाहिजे आणि त्याच्या अंतःकरणातून एक सूक्ष्म चेतन तंतू एक चेतन सूत्र ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये प्रवेश करत झालं पाहिजे आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाला देखील त्या सदैवतेचा त्या परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना दिसो परतत्व डोळा. ते परतत्व स्पष्टपणाने समजेल अशा पद्धतीने ऐकणाऱ्याला ऐकता ऐकता लक्षात आलं पाहिजे आणि भगवंतांना ते अपेक्षित आहे. जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सांगणारा हा परमात्म्याशी एकरूप आणि परमात्मा स्वरूप समोर असलेल्या सर्व ऐकणाऱ्यांच्या हृदयाशी एकरूप झाला पाहिजे आणि जे ऐकणारे आहेत ते देखील तशाच भावामध्ये गेले पाहिजेत. असं जेव्हा होतं तेव्हा मात्र ज्याला सांगणं असतं त्या सांगण्याने केवळ बोध निर्माण होऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर निरूपण करताना म्हणतात ऐशा भक्तालयी चौकटी. जे असे भक्त किंवा भक्त रूपी आलय भक्त रूपी प्रासाद मंदिर चौक असे जे माझे भक्त आहेत त्या भक्तांना गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझिया सवसाठी तुकसी जगी जो त्यांच्या चोख मनामध्ये हा गीतारूपी गीतारत्नरूपी ईश्वर त्याची जो प्रतिष्ठापना करतो त्यांच्या अंतःकरणामध्ये तो माझिया सवसाठी तुकसी जगी तो माझ्या तुलनेचा योग्य असा होतो. त्याची जर तुलना केली तर माझ्या तुलनेचा तो होतो. का जे एका क्षरपणीसी त्रिमात्रके कुशी प्रणव होता गर्भवासी साकडला. क उम या त्रिमात्रिकेच्या कुशीमध्ये आहेत तर तीन मात्रा, पण एका अक्षराने व्यक्त होणाऱ्या प्रणवानी अथवा ओंकारानी हा प्रणव जणू या त्रिमात्रिकेच्या कुशीमध्ये सापडलेला होता. तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. तो गीतारूपी शास्त्रांच्या योगाने बीजरूपाने असलेला हा ओंकार हा जणू वृक्षरूप होऊन गेला की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. गायत्री रूपी फुलं फळं त्या श्लोकांना प्राप्त झाली. याचं कारण असं की या ठिकाणी सांख्ययोग सांगितला गेला. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. असं विलक्षण सांख्यविषयक तत्वज्ञान आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं गेलं. ते आत्मविषयक तत्वज्ञान पचवून किंवा सांभाळून कर्म करण्याची युक्ती सांगितली गेली. कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये नको. कारण फळामध्ये अधिकार ठेवला तर देहबुद्धी वाढते, आत्मा मी हे विसरलं जातं, आणि ती कर्म देखील नियत पाहिजेत आणि ही कर्म यज्ञ भावनेनी केली पाहिजेत. अशी जर कर्म घडली तर परमात्म प्राप्तीच्या दिशेने तो अग्रेसर होतो. मात्र प्रत्यक्ष परमात्म प्राप्ती ध्यान करताना होते. स्पर्शान कृत्वा बही बाह्यांश चक्षु उच्च एव अंतरे भ्रुवो प्राणापानव समव कृत्वा नासाभ्यंतरचारिण. ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली. तरी वैराग्याचे मी आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ध्यानाला बसताना तरी वैराग्याची भूमिका पाहिजे. काय जे तास दीड तास बसणार असेल त्या वेळेमध्ये मी विषय विकार यांना उठू देणार नाही, त्या वेळेमध्ये मी कामना विरहित असेल असा निश्चय करून बसावं. वैराग्याचा आधार पाहिजे साधनेला. विषय दवडूनी देशे विषय पार बाहेर टाकून देऊन शरीरी एकंदरे केले मन. आपल्या शरीराच्या आत सगळ्या मनाला एकत्रित आणावं. जे बाहेर सगळीकडे फाकतं पसरतं झोपेत देखील विचार करत असतं. सहजेत ही संधी भेटी इडा पिंगला आणि मध्यमा या ज्या ठिकाणी एकत्र येतात. डावी मध्ये इडा उजवी म्हणजे पिंगला, दोन नाड्या नाकपुड्या आणि मधून जाणारी ती सुषुम्ना अथवा मध्यमा या ज्या ठिकाणी एकत्र येतात. जे तू भूपल्लवा पडे गाठी ते ठिकाण म्हणजे या दोन भुवयांचा मध्य. ते तर पाठमोरी देठी पारखून या तिथं मागून पाहत राहायचं. असं पाहत राहिल्यामुळं काय होईल? असं पाहत राहिल्यामुळं वासना विकार विचार नाहीसे होत जातील. विचारांकडे अलिप्तपणाने पाहिल्यामुळं विचार नाहीसे होतात. विचार न करण्याच्या निश्चयाने विचार नाहीसे होत नाहीत. ते आपल्या हातात नाही, पण विचाराला प्रतिसाद देणं बंद केलं की विचार गळून पडतात, वृत्ती गळून पडते आणि वृत्तींचा उठण्याचा वेग कमी होतो. दोन वृत्तींच्या मध्ये अंतर निर्माण होतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा पतंजली महामुनींच्या भाषेमध्ये तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम द्रष्ट्याला स्वरूपबोध प्राप्त होतो. तो देहामध्ये असतानाच परब्रह्म स्थिती प्राप्त करतो. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी। माझ्या भक्तांना हे मंत्र रहस्य गीता मघाशिनी असं सांगितलं की अशी आस्था पाहिजे की ती आस्था वक्त्याच्या हृदयातून बाहेर पडून श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करेल अशी आस्था पाहिजे। पण ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द याच्यापेक्षाही चांगले आहेत। अनन्य जीवना माता बाळका जैसी, बाळकाला जशी माता अनन्य जीवन असते तशी वक्ता आणि श्रोत्यांचा तसा संबंध पाहिजे। बाळाची जशी तहान भूक माऊलीला कळते, त्याला काय हवंय ते माऊलीला जसं कळतं, तशा प्रकारे वक्त्यांनी मोठ्या सकणवप्रमाणपणे प्रेमळपणे श्रोत्यांना ही मंत्र रहस्य असणारी गीता अनन्य जीवना माता बाळका जैसी तशी सांगावी। तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, अशा प्रकारे भक्तांची आणि गीतेची जो भेट घडवेल मोठ्या आदरपूर्वक, फार आदर पाहिजे श्रोत्यांविषयी। समर्थ म्हणतात तुम्ही श्रोते परम दक्ष लाविता अलक्षासी लक्ष। श्रोत्यांना कमी लेखून सांगायचं नाहीये, श्रोत्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला सांगायचंय। ज्ञानेश्वर महाराज देखील वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन असं म्हणतात। अशा प्रकारे जो भक्तांना मोठ्या आदराने आदरपूर्वक ही गीता सांगेल आणि या गीता मंत्राची भेट घडवून आणेल तो देहापाठी मजसी एकची होय। तर देह आहे त्याचा, पण देहाच्या मागे तो आणि मी हे एकच असतात। एवढंच नव्हे तर तो मूर्तिमंत परमात्मा म्हणूनच ओळखला जातो। जसं ज्ञानेश्वर भगवान विष्णू, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवान विष्णू स्वरूपानंद। ज्ञानेश्वर महाराजांनी जे जे काही लिहिलं ते सगळं अभंगात्मक अनुवाद स्वरूपानंदांनी केला, जणू ज्ञानेश्वरांचे अवतार। आणि स्वामीजींनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली। जेव्हा स्वामीजी प्रथम स्वरूपानंदांकडे गेले, माझी वेळ कधीच संपली आहे 8:30 वाजता, स्वरूपानंदांची एक पद्धत होती की एखादी एक व्यक्ती त्यांच्याकडे आली तर एखादं पुस्तक द्यायचं आणि कुठलंही पान उघडून वाचा म्हणायचे, त्या व्यक्तीला संदेश त्या वाचनातून मिळत असे किंवा त्याच्या शंकेचं समाधान होत असे। स्वामीजींना ज्ञानेश्वरी नित्यपाठ देऊन उघडून वाचायला सांगितलं तेव्हा ज्या ओव्या आल्या तेथं सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती पैगा गौप्यही परितयाप्रती चावळी जे सुखे। तरी आता प्रस्तुत गुणीही तू वाचवणी आणिक नाही म्हणून मी गुज, बघा गुज हा शब्द आला, गुज हा शब्द आला, तरी तुझ्या ठाई लपवू नये। ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी। तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय। अशा 4 ओव्या वाचून झाल्यावर स्वरूपानंद म्हणाले आता पुरे। स्वामीजी असं म्हणतात, स्वामीजींकडून मी ऐकलेलंही आहे की या 4 ओव्यांमध्ये जणू माझं स्वतःचं चरित्र किंवा जीवन स्वरूपानंदांनी माझ्या समोर ठेवलं, कारण मी ज्ञानेश्वरी सांगत होतो। ते स्वरूपानंदांना किती भावून गेलं याच्यावर स्वरूपानंदांनी जणू शिक्कामोर्तब केलं। ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी। तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय। हा जो आहे या अशा भक्तांना गीता सांगणाऱ्या माझ्या पराभक्ती लाभलेल्या अशा महापुरुषापेक्षा नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्ने प्रियकृतमा, सर्व मनुष्यांमध्ये अशा व्यक्तीपेक्षा मला अनेक अधिक प्रिय असा कोणीही नसतो असं भगवंत म्हणतात. भविता नच मे तस्मान अन्य प्रियतरो भूमी, तसंच त्याच्यापेक्षाही मला जास्त आवडणारा असा या भूमीमध्ये कधीही मिळणार नाही असं भगवंत म्हणतात. हे काय आपण उद्या पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोपर महुति प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
हरि हरि. सद्भक्त गिरीशदा काही निवेदन करतील आणि आपला